सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र आहे तुमच्या सोबत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये असे सेलिब्रिटीज ज्यांचं नाव पूर्वी होतं वेगळं, त्यांनी ठेवलं वेगळं आणि केलं बॉलिवूड मध्ये पदार्पण. पदार्पण नाही, पदार्पण. रेखा, भानुरेखा गणेशन असं त्यांचं नाव होतं आणि संजीव कुमारचं नाव होतं हरिभाई जरीवाला. वा वा क्या बात है. रेखा म्हणजे सौंदर्याचं दुसरं नाव, संजीव कुमार म्हणजे अभिनय इज इक्वल टू संजीव कुमार. त्या काळी इतके वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करणारा एक एक्सपेरिमेंटल माणूस. सलाम सलाम. तुम्हाला कोणाचं नाव आठवत आहे? थोड्या वेळापूर्वी आला होता कार्तिकचा फोन, त्याने सांगितलं प्रीती झिंटा हिचं नाव प्रीतम झिंटा असं आहे. हे अगदी खरं आहे, पण तिचं पूर्ण नाव जे होतं पूर्वी ते प्रीतम सिंग झिंटा असं होतं. क्या बात आहे. नाशिक, तुम्हाला कोणाचं आठवत आहे नाव बदललेलं? अक्षय कुमारचं आठवलं होतं थोड्या वेळापूर्वी महेशला. काय त्यानं सांगितलं तुम्हाला सांगतो. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.